पूर आहे ते म्हणजे श्रील माधवेंद्रपुरी. आणि हे प्रथम अंकुरामध्ये हे कृष्ण प्रेम प्रकट झालं होतं. त्याच्यानंतर श्री ईश्वरपुरी रूपे अंकुर पृष्ठ होईल. आणि हे अंकुर हे जे पुष्ट थोडंसं मोठं झालं तरी कशाच्या रूपामध्ये श्रील ईश्वरपुरी. आणि आजच त्यांचा तिरुभाव दिवस आहे. आणि हेच ईश्वरपुरी भविष्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंचे गुरु बनतात, त्यांना दीक्षा देतात. तर यश्य प्रसादात भगवत प्रसादो, यश्य अप्रसादात न गती कुतोपी. माधवेंद्रपुरींचे दोन शिष्य होते, एक ईश्वरपुरी दुसरे रामचंद्रपुरी. एक उदाहरण आहे की यश्य प्रसादात भगवत प्रसादो ईश्वरपुरींचे, की जिथे ईश्वरपुरींनी माधवेंद्रपुरींची इतकी सेवा केली आणि भविष्यामध्ये फळ काय त्यांना मिळालं, तर साक्षात भगवंत त्यांचे शिष्य बनले. आणि यश्य अप्रसादात न गती कुतोपी, रामचंद्रपुरी हे माधवेंद्रपुरींच्या मध्ये दोष बघायचे आणि म्हणून त्यांची गती आपल्याला माहिती आहे की काय झाली. तर अतिशय सुंदर उदाहरण आहे की एखाद्याने कसं गुरुनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि जो गुरूंच्या मध्ये निष्ठावान आहे, त्यांच्या आज्ञांचं त्यांच्या वचनांचं जो पालन करतो, निश्चित त्याची गती ही निश्चित चांगली असू शकते. तर आज श्री ईश्वरपुरींचं स्मरण करत, त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करत, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आजचा जो विषय आहे विराट रूप, हे काही दिवसापासून चर्चा चालू आहे. तर याच विषयावर आज थोडासा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर आपण पाहतोय की प्रसंग आहे की बली महाराज यांच्या यज्ञस्थळीमध्ये ज्याला वामनदेव प्रकट होतात आणि बली महाराज म्हणतात की हे बटू वामन, तुम्ही माझ्या यज्ञस्थळीमध्ये आलेला आहात, तुम्ही मागा, तुम्हाला जे काही हवं ते मागा. आणि मग ते म्हणतात की मला 3 पावलं जमीन हवी. आणि बली महाराज म्हणतात अरे 3 पावलामध्ये काय येणार आहे, तुम्ही काहीतरी जास्त मागा माझ्याकडून. ते म्हणाले मी 3 पावलामध्ये समाधानी आहे. आणि मग आपण पाहतो की ज्यावेळेला शुक्राचार्य विरोध करतात, पण बली महाराज म्हणतात की मी व्रत दिलेलं आहे त्यामुळे मी ह्यांना देणार. आणि मग वामनदेव आपलं जे बटू रूप आहे, छोटंसं रूप आहे, त्याला मोठं रूप करतात, त्यालाच विराट रूप म्हणलेलं आहे. आणि ह्या मोठ्या रूपामध्ये बली महाराज काय काय पाहतायत याचं वर्णन ह्या सर्व श्लोकांमध्ये दिसत आहे. तर आज आपण विराट रूप म्हणजे काय हे पाहूया. कारण कधी कधी आपल्याला वाटतं आणि आपण म्हणतो सुद्धा एका शुद्ध भक्तासाठी विराट रूप इतकं महत्वाचं नाही आहे निश्चित. म्हणून ज्यावेळेला अर्जुनाला ज्यावेळेला भगवंतांनी विराट रूप दाखवलं, पण समस्या काय झाली, भगवंतांनी अर्जुनाला सेलेस्टियल आईज म्हणजे अद्भुत दैवी डोळे दिले, पण अर्जुनाचं जे हृदय शुद्ध होतं आणि सेलेस्टियल आईज बट प्युअर माइंड, दैवी डोळे होते पण शुद्ध हृदयाचा अर्जुन असल्यामुळे त्यांना ते रूप काय आवडले नाही. ते म्हणले हे नको, मला तुमचं सौम्य रूप दाखवा. पण याच्या विरोधामध्ये जे देवता होते त्यांनी त्या रूपाची स्तुती केली, त्या रूपाचा स्वीकार केला. का? सेलेस्टियल आईज सेलेस्टियल हार्ट, दैवी डोळे दैवी हृदय, शुद्ध हृदय नाही. दैवी म्हणजे ज्याच्यामध्ये, ज्याला म्हणतात दैवी म्हणजे दिव्य नाही पण दैवी म्हणजे अद्भुत असतं पण भौतिकच. म्हणून विराट रूपाला भौतिक म्हटलं जातं. पण अर्जुनाने ज्यावेळेला ते विराट रूप पाहिलं पण हृदयाने त्या विराट रूपाचा स्वीकार केला नाही, आणि म्हणून अर्जुन म्हणाला की मला हे रूप नकोय, मला तुमचे जे सौम्य वपू आहे ते रूप मला हवं आहे. मी ज्यावेळेला कृष्ण भावनेमध्ये नव्हतो आणि थोडंसं काय माहिती होतं भगवान श्रीकृष्णांविषयी, तर त्यावेळेला मला सुद्धा वाटायचं की भगवान श्रीकृष्णांचे जे भगवान म्हणजे भगवंत म्हणजे कोण, भगवंत म्हणजे ज्यांना हजारो मुख आहेत, ज्यांना हजारो हात आहेत, सगळे देवी देवतांच्यात समाविष्ट आहेत, ते भगवंतांचं मूळ रूप हे कृष्ण कसं काय असू शकतं. कृष्ण तर द्विविध आपल्यासारखंच रूप आहे. आपण म्हणतो ना आपल्यासारखं, त्यांना 2 हात आहेत, पण 2 हात आहेत, 2 हात काय करू शकतात हे आपल्याला माहिती नाही. तर मी सुद्धा असं म्हणायचं की, आणि आपल्याला माहित आहे की लोकांच्या मनामध्ये असतं की भगवंत म्हणजे काहीतरी अद्भुत आहे. यस, भगवंत हे अद्भुतच आहेत, पण ती अद्भुतता त्या सौम्य रूपापासून येते. आणि कित्येक लोक आहेत ते म्हणतात की विराट रूप हेच मुख्य रूप आहे, असे भरपूर आहेत. तर आज आपण पाहूया की एका शुद्ध भक्तासाठी विराट रूप इतकं महत्वाचं नाही आहे, पण प्रश्न हा आहे की मी शुद्ध आहे का. म्हणून आपल्यासाठी विराट रूप हे फार महत्वाचं आहे, आणि कसं महत्वाचं आहे याची चर्चा आज आपण इथं करूया. ठीक आहे, तर भगवंतांच्या दोन प्रकारच्या लीला असतात. भगवंत दोन प्रकारे लीला या भौतिक जगात करतात. एक आहेत की कृष्णाज पास्ट टाइम्स विथ हिज एक्सटर्नल एनर्जी आणि कृष्णाज पास्ट टाइम्स विथ हिज इंटरनल एनर्जी. एक आहेत अंतरंगा शक्तीद्वारे भगवंतांच्या लीला आणि दुसरा आहे बहिरंगा शक्तीद्वारे भगवंतांच्या लीला. आता अंतरंगा शक्तीद्वारे भगवंतांनी कोणकोणत्या लीला केल्या आहेत, मत्स्य, कुर्म, वामन अवतार घेतला तो, त्यानंतर राम, नरसिंह, बलरामजी, कृष्ण, ह्या सगळ्या ज्या लीला आहेत त्या कशा आहेत, भगवंतांनी आपल्या अंतरंगा शक्ती बरोबर केलेल्या सर्व लीला आहेत. आणि आपण याच्यामध्ये पूर्ण रममान होतो, पण ते दिसत नाही आपल्याला. दिसतं का? आपण फक्त ऐकतो मत्स्य, कुर्म, राम, नरसिंह, आपण ऐकतो, आपल्याला दिसत नाही आहे. पण भगवंतांनी आपल्या बहिरंगा शक्तीबरोबर ज्या काही लीला केलेल्या आहेत याला म्हटलेलं आहे विराट रूप. आणि ते विराट रूप आपण पाहतोय, त्याचा अनुभव करतोय, त्याच्याशी आपण संग करतोय, त्याला आपण स्पर्श करतोय, ते आहे भगवंताचं विराट रूप. आणि ते काय आहे याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण भगवंतांच्या बहिरंगा शक्तीबरोबरच्या ज्या काही लीला आहेत त्या जोपर्यंत आपण समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण भगवंतांच्या अंतरंगा शक्तीमधल्या लीला आहे तिथं प्रवेश नाही करू शकत. आणि म्हणून भगवंतांनी भगवद्गीता सांगताना कोणतीही अंतरंगा शक्तीबरोबरच्या लीला त्याच्यात वर्णन केलेल्या नाही आहेत, कारण भगवद्गीता ही सगळ्यांसाठी आहे. म्हणून असं आहे का की भगवद्गीता ही फक्त भक्तांसाठी नाही आहे, भक्तांसाठी सुद्धा आहे पण सगळ्यांसाठी आहे, भागवत भक्तांसाठी आहे. म्हणून भागवतमध्ये सुरुवातीला ज्यावेळेला सुखदेव गोस्वामी वर्णन करतायत भागवत, त्यावेळेला सुद्धा सुखदेव गोस्वामींनी पहिल्यांदा विराट रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग भगवंतांच्या दिव्य लीला ज्या आहेत अंतरंगा शक्तीबरोबर ह्या सर्व लीलांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या भौतिक जगामध्ये ज्याला आपण राहत असतो त्यावेळेला आपल्याला भगवंतांनी बहिरंगा शक्तीबरोबर ज्या काही लीला केलेल्या आहेत या लीला काय आहेत हे पहिलं जाणून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. म्हणून त्याला म्हणतात कृष्णाज पास्ट टाइम्स विथ हिज एक्सटर्नल एनर्जी, भगवंतांच्या बहिरंगा शक्तीबरोबर केलेल्या लीला. आणि ह्या सर्व लीला आपण अनुभव करतोय, त्यांचा स्पर्श करतोय, त्यांना संग करतोय, त्याचा उपयोग करतोय, पण आपल्याला हे माहीत नाही की भगवंतांची लीला आहे. आणि जर आपल्याला हे समजलं तर आपण भगवंतांशी आपला संबंध प्रस्थापित करू शकतो. म्हणून असं म्हणलेलं ना की इंटरनॅशनल कृष्ण कॉन्शियसनेस, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. तर आपली भावना कृष्ण भावनामृत कशी ठेवू शकतो, नेहमी आपण भगवान श्रीकृष्णांचं स्मरण कसं करू शकतो, नेहमी आपण भगवान श्रीकृष्णाशी संबंध कसा प्रस्थापित करू शकतो हे आपल्याला कधी कळेल, ज्यावेळेला भगवंतांनी त्यांच्या बहिरंगा शक्तीवर कोणकोणत्या लीला केलेल्या आहेत हे आपल्याला समजेल त्यावेळेला. म्हणून आपण याच्यावर एक भगवद्गीतेमध्ये अशी सुंदर एक शृंखला आहे, आपण त्याचा अभ्यास करूया. तर भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण ज्याला संपूर्ण अष्टांग योगाचं वर्णन करतात, आणि अष्टांग योगाचं वर्णन केल्यानंतर भगवान म्हणतात की तपस्वीभ्यो अधिको योगी, ज्ञानीभ्यो अपि मथ अधिक, कर्मीभ्यो च अधिक योगी, तस्मात योगी भव अर्जुन. हे अर्जुन, योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि कर्मीपेक्षा व्यक्तींपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुन काय कर, तस्मात योगी भव अर्जुन, हे अर्जुन तुला योगी बनावं लागेल. मग अर्जुन प्रश्न विचारतो, अच्छा मग कोणता योगी? मग भगवान म्हणतात योगी नामपि सर्वेशा मदगतेनंतर आत्मना श्रद्धावान भजते योमा समे युक्त तमहमता. कोणता योगी? जो योगी योगी नामपि सर्वेशा, तो योगी जो योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असा योगी कोण आहे तो? तर पहिलं लक्षण आहे मत गतेन अंतरात्मना, जो सदैव भगवंतांचं सदैव चिंतन करतो अंतकरणामध्ये, तो मतगतेनंतर आत्मना पहिलं. दुसरं श्रद्धा. त्याला श्रद्धा काय? कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, मी त्यांचा अंश आहे, मी त्यांचा दास आहे, मी आत्मा आहे, अशी श्रद्धा हे दुसरं. आणि तिसरं भजते. भजते म्हणजे फक्त भजन नाही करत, सेवाही करतो. तर तीन गोष्टींचं वर्णन भगवान श्रीकृष्ण करतात की योगी नामपी सर्वश्र, योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे? जो मतगतेनंतर आत्मना हृदयामध्ये सदैव भगवंताचं चिंतन करतोय, त्याला पूर्ण श्रद्धा आहे की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि भगवंतांची सेवा करतोय, असा जो योगी आहे हा कसा आहे? समेयुक्त तमोमत हा सर्वश्रेष्ठ योगी आहे, हे माझं मत आहे. आणि हे जेव्हा तीन गोष्टी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तर अर्जुन म्हणते अच्छा तो व्यक्ती कोण आहे? पण जरा व्यक्ती तरी सांगा. मग सातव्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान म्हणतात, श्री भगवान वाच, अर्जुन ऐक, तो व्यक्ती कोण आहे? मैया सक्त मन पार्थ, तो व्यक्ती जो सर्व योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, मैया सक्त मन पार्थ, पूर्णपणे त्याचं मन माझ्यावर आसक्त आहे. मैया सक्त मन पार्थ. दुसरं काय? योगम युंजत, त्याने पूर्णपणे माझ्याशी संबंध प्रस्थापित केलेला आहे. मग तो दास्य असू देत, साक्य असू देत, वात्सल्य असू देत, माधुरी असू देत किंवा शांत असू देत, त्यांनी पूर्णपणे माझ्याशी संबंध प्रस्थापित केलेला आहे. आणि कसा? मदाश्रय, माझा पूर्णपणे आश्रय घेऊन त्यानं माझ्याशी वेगवेगळ्या रसामध्ये संबंध प्रस्थापित केलेला आहे आणि त्याचं मन पूर्णपणे माझ्यावर आसक्त आहे. तो योगी, योगी नामपी सर्वेशा मदगतेनंतर आत्मना श्रद्धावान भजते योमा समयुक्त तमोमता. मग अर्जुन म्हणतो की अच्छा, मग तसं योगी कसं बनायचं? मग भगवान म्हणतात ऐक, तत् शृणू, ऐक अर्जुन, जर तसा योगी बनायचा असेल ना तर काय करायला पाहिजे? असंशय समग्रम, असंशय, कसला संशय नाहीये. जर त्याला सर्वश्रेष्ठ योगी, सर्वश्रेष्ठ भक्त बनायचा असेल तर यात कसलाच संशय नाही, तो बनू शकतो. समग्रम, पण त्याला मला पूर्णपणे त्याने मला जाणलं पाहिजे. कितपत जाणलं पाहिजे? इतपत जाणलं पाहिजे की माझ्याशी त्याने संबंध कसा प्रस्थापित करायचा, इतपत त्याने जाणलं पाहिजे. म्हणून अर्जुना तत् शृणू, मी तुला आता काही गोष्टी सांगतो, या जर तू गोष्टी ऐकशील तर तू माझ्याशी संबंध प्रस्थापित करू शकतील. तुला माझ्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी जितकं ज्ञान आवश्यक आहे तेवढं ज्ञान मी तुला आता देत आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे असंशय समग्रम्मा यता ज्ञास्यसी तत् शृणू, ऐक. म्हणून पहिले असती श्रवण दशा, दुसरं असती वरण दशा, तिसरं असती स्मरण दशा. जोपर्यंत आपण जास्तीत जास्त ऐकत नाही ना, तोपर्यंत कधी वरण म्हणजे स्वीकार आपण स्वीकार करत नाही. आपण स्वीकार कधी करू? ज्याला आपण श्रवण करू त्यावेळेला. कितपत श्रवण कर, भरपूर श्रवण केलं पाहिजे तर आपण स्वीकृतीचा स्तर येतो आपला. आणि ज्याला आपण स्वीकार करतो त्यावेळेला कुठं थोडं थोडं स्मरण होतं आपल्याला. म्हणून श्रवण दशा, वरण दशा आणि स्मरण दशा. तर इथे अर्जुनाला सांगतात की अर्जुना तत् शृणू, ऐक, तुला जर सर्व योग्यांमध्ये किंवा सर्व भक्त, सर्वश्रेष्ठ भक्त बनायचं असेल तर भक्त म्हणजे भक्ताची एकच इच्छा असते. भक्ताला ना सिद्धी हवी असते, भक्ताला ना त्याला तप एखादी शक्ती हवी असते किंवा त्याला कुठलं यज्ञ आपल्या कर्माचं फळ हवं असतं, त्याला काहीच हवं नसतं. भक्ताची एकच इच्छा असते की मला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करायचा आहे. मग ते वेगवेगळ्या रसामध्ये एकच इच्छा असते. म्हणून भक्ती कशासाठी? भक्ती याच्यासाठी असते की मला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करायचा. म्हणून पहिलं असतं संबंध ज्ञान, जाणून घ्यायचं की काय काय संबंध आहे माझा. आणि मग ज्यावेळेला जाणून घेतो, श्रवण करतो, त्यावेळेला आपण भगवंतांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी जातो. आणि मग अर्जुनाला इथे भगवान सांगतात की कसा तू माझ्याशी संबंध प्रस्थापित करू शकतो. मग म्हणतात की कसं, जर संबंध प्रस्थापित करायचा असेल तर काय करावं लागेल अर्जुना? ज्ञानम तेहम सविज्ञानम. हे अर्जुना, मी तुला ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्ही गोष्टी सांगतोय, हे जर तू जाणशील, इदम वक्ष्यामी अशेषता, मी तुला सांगणार आहे आणि हे तुला मी सांगितल्यानंतर अशेषता, दुसरं काहीच राहणार नाही शिल्लक. कशासाठी? माझ्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी. भगवंतांना आपण पूर्णपणे जाणू शकत नाही, पण इथं जे अशेषता, याचा अर्थ काय दिलेला आहे? की भगवंतांशी संबंधित प्रस्थापित करण्यासाठी जे काही आवश्यक आहे हे पूर्ण मात्रेमध्ये भगवान श्रीकृष्ण ज्ञान आणि विज्ञान या रूपामध्ये अर्जुनाच्या समोर प्रकट करतात. म्हणून तर म्हणलेलं आहे ज्ञानम ते अहम स विज्ञानम इदम वक्षामी अशेषतः यज्ञात्वा हे जाणल्यानंतर न इह इते भूयो अन्य अज्ञात अवशिष्यते. परत काही शिल्लक राहणार नाही. हे ज्ञान आणि विज्ञान जर तू जाणशील तर माझ्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आता दुसरे काही शिल्लक राहणार नाही. एवढं केलंस तू माझ्याशी संबंध प्रस्थापित करू शकतोस. आणि पुढे एक रेखा आखून देत आहेत. अर्जुन म्हणताच्या सगळे जाणू शकतात का? सगळे नाही जाणू शकत. मनुष्यानाम सहस्रेशु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन मा वेती तत्वता. सगळे येतील जाणण्यासाठी, सगळे येतील भक्तीसाठी, पण टिकणारे फार कमी आहेत. किती टिकतील? मनुष्यानाम सहस्रेशु. अरे हा असं आहे का? भगवान श्रीकृष्ण पूर्णपुरुष भगवंत आहे. अच्छा, मलाही त्यांना जाणायचं आहे, मलाही त्यांच्याशी भगवंत प्रस्थापित कर, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचा आहे. येतात 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 मनुष्यानाम सहस्रेशु, हजारो लोक येतात, पण पुढे काय होतं? कश्चित येतं ते सिद्ध आहे, त्यापैकी काही ठराविक जण टिकतात. यततामपि सिद्धानाम, अशा ठराविक जणांपैकी कश्चिन्मा व्यक्ती तत्वता, एखादा विरळा असतो तो भगवंताशी संबंध प्रस्थापित करू शकतो. विचार करा आपण किती भाग्यशाली आहोत. त्या कश्चिन्मा व्यती तत्वतामध्ये आपण बसतोय. जर आपण ह्या संपूर्ण पिंपरी चिंचवडला जर म्हटलं मनुष्यानाम सहस्रेशु, तर कश्चिन्मा व्यती तत्वतामध्ये आपण येतो, 100% येतो. त्यामुळे भाग्यवान आहोत, हे आंदोलन आपल्याला सोडायचं नाही. तर भगवंतांनी पात्रता दिली की संबंध प्रस्थापित करण्यासाठी हजारो हजारो येतील, पण एखादा विरळा आहे तो संबंध प्रस्थापित करू शकतो. आता मग ते ज्ञान आणि विज्ञान काय आहे? आणि तेच ज्ञान विज्ञान म्हणजे काय आहे? तेच आहे विराट रूप जे आपण पाहतोय. आता आपण पाहूया कसं विराट रूप आपण पाहतोय. तर भगवान म्हणाले, हे अर्जुना, भूमी आप अनल वायू खम मन बुद्धी एवचह. हे आठ जी तत्व आहेत, पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार, हे जी आठ तत्व आहेत, इतियम मे भिन्न प्रकृती अष्टदा, ही माझी पण भिन्न, माझ्यापासून वेगळी अशी आठ तत्व आहेत. आणि या आठ तत्वांची मिळून पुढे वर्णन येतं पहा, ही जी आहे याला अपरा प्रकृती म्हणलेलं आहे. ही जी आठ तत्वांनी म्हणलेलं आहे, किंवाच याला भागवत मध्ये 24 तत्व म्हणलेलं आहे. ह्याच आठ तत्वांचा विस्तार 24 तत्वांमध्ये होतो. तर ही जी आठ तत्व आहेत याला अपरा प्रकृती म्हणलेलं आहे. आणि भगवंत पुढे म्हणतायत, ही जी अपरा प्रकृती आहे जी आठ तत्वांनी बनलेली आहे, अपरा इयम इत तू, तू म्हणजे परंतु, परंतु म्हणजे या अपरा प्रकृतीच्या पेक्षा अजून एक वेगळी प्रकृती आहे. ती कोणती आहे? अपरा इयम इत तू अन्याम प्रकृतीम विद्धी मे, हे जाण अर्जुना. ती कुठली आहे? विद्धी मे पराम. ती प्रकृती कुठली आहे? ती परा प्रकृती आहे. एक आहे अपरा जी आठ तत्वांनी म्हणलेली आहे, दुसरी आहे जी परा प्रकृती जी एक श्रेष्ठ प्रकृती आहे, ती वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये कोणाचा प्रवेश होतो? जीवभूत महाबाहो, सर्व जीवांचा प्रवेश त्या परा प्रकृतीमध्ये होतो. अपरा प्रकृती म्हणजे आठ किंवा 24 तत्वांनी बनलेली आहे, आणि याच्यामध्ये अजून एक श्रेष्ठ तत्व आहे, त्याला म्हणलेलं जीवतत्व, याला परा प्रकृती म्हणलेलं आहे. आणि ज्या वेळेला एतत योनी ही भूतानी सर्वानी, ज्यावेळेला ही अपरा प्रकृती आणि परा प्रकृती ज्यावेळेला एकत्र येते, त्यावेळेला काय होतं? सर्वानी इति उपधारय, अशा पद्धतीने हे संपूर्ण जग मी कसं धारण केलेलं आहे? परा प्रकृती आणि अपरा प्रकृतीचं एकत्रीकरून हे पूर्णपणे जग मी धारण केलेलं आहे, याला म्हणलेलं आहे विराट रूप. या जगामध्ये जे काही दिसत आहे हे भगवंतांचं विराट रूप आहे, जे काही दिसत आहे ते. आणि ती काय आहे? भगवंतांची त्यांच्या बहिरंगा शक्तीबरोबर केलेली लीला आहे. आणि म्हणून तर भगवान म्हणतात, अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तता. या संपूर्ण सृष्टीचा प्रभव, प्रभव म्हणजे काय म्हणलेलं आहे? की उत्पत्ती करता, आणि प्रलय, प्रलय म्हणजे त्याला नाश करणारा, नष्ट करणारा. ही संपूर्ण जी विराट रूप आहे, ही संपूर्ण जी सृष्टी आहे जी परा आणि अपरा प्रकृतीने बनलेली आहे, विशेष करून अपरा, ह्या सृष्टीचा अहम कृष्णस्य प्रभव प्रलय तथा, म्हणजे त्यांचा निर्मिती करता सुद्धा मीच आहे आणि त्यांना नष्ट करणार सुद्धा मीच आहे असं भगवान सांगतात. मग आता प्रश्न येतो की भगवंत निर्मिती करतात आणि भगवंत नष्ट करतात, मग त्याचं पालन पोषण कोण करतं? मग भगवंतात अर्जुना फक्त मी निर्मितीच करत नाही किंवा मी तिचा संहारच करत नाही तर त्याचं पालन पोषण सुद्धा मी करतोय. कसं? मत्त परतरम नान्यत किंचित असते धनंजया मयी सर्व इदम प्रोत्रम सूत्रे मणिगणा इव. कशा पद्धतीने? तर ज्या पद्धतीने भगवंत उदाहरण देत आहेत की एखादा आपल्याला एक हार दिसतो, एक मण्याचा हार दिसतो आपल्याला, आपल्याला मणी दिसत आहेत पण आपल्याला मण्यामधला जो दोरा आहे तो दिसत नाहीये. तसं आपल्याला विराट रूप दिसतंय, मणी दिसत आहेत, सूर्य दिसतोय, चंद्र दिसतोय, लाकूड दिसतंय, जमीन दिसते, झाड दिसतंय, पर्वत दिसतेत, नद्या दिसतंय, काय दिसतंय? मणी दिसतायत. पण त्या मण्या, मण्याच्या पाठीमागं त्या मण्यांना एकत्रित करणारा जो दोरा आहे तो दोरा आपल्याला दिसत नाहीये. म्हणून भगवंतांचे विराट रूपाचा अनुभव करतोय, स्पर्श करतोय, त्याचा उपयोग करतोय, त्याचा त्याच्याबरोबर संग करतोय, पण त्याचं जे सूत्र आहे ते आपण विसरतोय. सूत्र काय आहे? जसं त्या मण्यामधला जर दोरा काढला तर मणी इकडे तिकडे विस्कटू शकतात, मणी एकत्रित राहू शकत नाही. तसं भगवंत जर ह्या विराट रूपातून निघून गेले तर त्या विराट रूपाला कायचा अर्थ राहणार नाही. सूत्रे मणिगणा इव. आणि मग भगवान म्हणतात अर्जुन, अच्छा तुम्ही सूत्र रूपामध्ये सगळीकडे आहेत, कसे आहेत ते मला सांगा. आणि मग भगवंत पुढच्या प्रत्येक श्लोकामधून भगवंत या संपूर्ण सृष्टीमध्ये प्रत्येक पदार्थामध्ये प्रत्येक कणामध्ये या सृष्टीमध्ये असा एकही भाग नाही आहे की तिथे भगवंत नाही आहेत. तर भगवंत म्हणतात मी कसा माझ्या विभूतीद्वारे मी प्रत्येक कणाकणामध्ये कसा आहे याचं वर्णन पुढच्या प्रत्येक श्लोकापासून भगवंत वर्णन करतात. आणि पहिलं म्हणतात रस अहम अप्सु कौंते. हे अर्जुन पहिलं ऐक, पाणी पितोस का तू? पितो ना, रोज पितो पाणी, तहान लागते पितो. अरे बाबा तू जे पाणी पितोस ना, पाण्याला स्पर्श करतोयस, पाण्याला पाहतोयस, पाण्याची चव घेतोयस, अरे चव म्हणजेही माझी विभूती आहे ना. लीला ही भगवंताची लीला आहे, पाणी म्हणजे भगवंतांची त्याच्या बहिरंगा शक्तीबरोबर केलेली लीला आहे. या लीलेमध्ये आपण सहभागी होतोय, पाणी हे जीवन आहे, ऐक नाही. रोज आपण पाण्याचा संग करतो पण आपल्याला समजत नाही की भगवंतांची ही लीला आहे. पाण्याला जर चव काढून टाकली, दिसायला पाणी सेम आहे, तेच पाणी आहे, पण त्याची चव काढून टाका आणि एखाद्याला प्यायला द्या, तो म्हणेल अहो मला पाणी द्यावं, अहो पाणीच दिले की अहो त्याला चवच नाही हो. का? कारण कृष्णांची विभूती त्याच्यामध्ये, भगवंतांची विभूती त्याच्यामध्ये नाहीये. पुढे भगवान म्हणतात की असं या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाहीये. जसं म्हणलेलं आहे की चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, असं सूर्य उगवला आणि प्रकाशच नाही आला तर आपण काय म्हणू? सूर्य कुठे दिसत नाही हो. प्रकाश आला की प्रकाश आहे म्हणजे सूर्य आहे, तर सूर्याचा जो प्रकाश आहे ना भगवंत त्याची ती विभूती माझी आहे. चंद्राचा प्रकाश ती विभूती माझी आहे. अग्नीची उष्णता, अग्नी आहे, हात घातला पण काय भाजतच नाही, आपण म्हणजे अग्नी नाही, दिसायला अग्नी आहे पण अग्नी नाही, तर ती उष्णता म्हणजे भगवंतांची विभूती आहे. आता मला सांगा या जगामध्ये अशा कित्येक गोष्टींचा आपण संग करतोय, अनुभव करतोय, त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेतोय, पण आपल्याला हे माहिती नाहीये की साक्षात भगवंतांच्या विभूतीशी मी संग करतोय. याला म्हणतात विराट रूप. म्हणून जोपर्यंत आपण भगवंतांच्या विराट रूपाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंतांची महानता कशी काय समजेल. आणि ज्याला भगवंतांची महानता समजते त्यावेळेला कळतं, त्याला म्हणतात संबंध जागृत होतो आपला, त्यावेळेला कळतं अरे हे कृष्ण आहेत का, हे कृष्ण आहेत का, हे कृष्णाची विभूती आहे का, अरे मग अशा भगवंतांशी मला संबंध प्रस्थापित करायचा आहे. म्हणून म्हणलेलं आहे अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्विता. भगवान म्हणतात मी ह्या संपूर्ण सृष्टीचा प्रभू आहे, मी स्वामी आहे, माझ्यापासून सगळं काही निर्माण होतं आणि म्हणून बुद्धिमान लोक मला भजतात. कसं भजतात? ज्या आपल्याला कळतं की कृष्ण हे सगळीकडे आहेत, मग आपण काय करतो, मच्चिता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शे माम नित्य तुष्यंती शे रमंती शे. मग आपण भगवान श्रीकृष्णाच्या लीलेमध्ये रममान होतो. पण कधी? ज्या वेळेला समजतं की भगवान श्रीकृष्ण विराट रूपामध्ये या संपूर्ण सृष्टीमध्ये कणाकणामध्ये आहे आणि त्याचा अनुभव करणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण अनुभव केला तर आपण भगवंतांच्या लीलेशी संग करतोय. लक्षात ठेवा, भगवंतांच्या लीला आहेत ह्या, त्यांच्या बहिरंगा शक्तीबरोबर भगवंतांनी केलेल्या लीला म्हणजे काय आहे, हे संपूर्ण विराट रूप आहे. त्याचा अनुभव, त्याचा उपयोग, त्याचा संग दररोज करतोय, फक्त त्याची अनुभूती आपल्याला होत नाही. तर ती अनुभूती ज्यावेळेला आपण करायला जाऊ ना, त्यावेळेला आपण नेहमी भगवंतांच्या स्मरणामध्ये राहू शकतो. यालाच म्हणलेलं आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. आणि मग आपले डोळे उघडे ठेवून, जसं म्हणतात ना, सीईंग इज बिलिव्हिंग. यस, विराट रूपामध्ये हे शक्य आहे. आपण पाहतोय ना, जे शास्त्रज्ञ म्हणतात की आम्ही जी गोष्ट दिसते त्याच्यावर विश्वास करू. यस, आपण त्यांना दाखवू शकतो. काय दाखवू शकतो? सीईंग इज बिलिव्हिंग. ओके, मग बघ, पाण्याची चव आहे ना, शास्त्र म्हणतात. चवेचा तर अनुभव करतोय आपण, पाहतोय, पाणी पाहतोय, चवचा अनुभव करतोय, एक्सपिरियन्स आहे, अनुमान करू शकतो आपण. सगळं काय होऊ शकतं जर पहिला विश्वास आपल्याला बसला पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे की भगवंताचं विराट रूप म्हणजे काय. आणि म्हणून म्हणून भगवद्गीतेमध्ये कुठेच भगवंतांनी त्यांच्या अंतरंगा शक्तीच्या ज्या लीलेचं वर्णन केलेलं नाही. का? कारण युनिव्हर्सल ग्रंथ आहे हा. युनिव्हर्सल म्हणजे सगळ्यांसाठी आहे आणि सगळ्यांना समजणार नाही आहे. आणि भागवत हे ज्याचं हृदय शुद्ध आहे, ज्याचं हृदय शुद्ध आहे आणि ज्याची इच्छा आहे की मला हृदयाला शुद्ध करायचं आहे, त्याच्यासाठी भागवत आहे. पण भगवद्गीता सगळ्यांसाठी आहे आणि म्हणून इथे कुठेच आपल्याला भगवंतांनी त्यांची ब्रजलीला किंवा रासलीला त्याचं कुठंच वर्णन केलेलं नाही. का नाही? कारण ते म्हणतात ना, पचणार नाही आहे ते. आणि म्हणून भगवद्गीता हा सगळ्यांसाठी दिलेला ग्रंथ आहे. आणि आपणही असं म्हणून नाही का, हा ठीक आहे, मग मी तर शुद्ध आहे किंवा मला शुद्ध व्हायचं आहे. नाही, भले आपल्याला, आपण अर्जुनासारखे नाही आहे, आपलं हृदय शुद्ध नाही आहे, निदान माझं तरी, तर आपल्यासाठी पहिलं आपण बघितलं पाहिजे की मी हाऊ आय कॅन ॲक्सेस कृष्णा इन दिस मटेरियल वर्ल्ड. मी भगवंतांना या भौतिक जगामध्ये कसं स्मरण करू शकतो, कसं धारण करू शकतो, कसं पाहू शकतो, कसं अनुभव करू शकतो, हे त्याच वेळेला शक्य आहे जे आपल्याला विराट रूप म्हणजे काय. कारण विराट रूप म्हणजे जे काय आपल्याला दिसतं ते विराट रूप आहे आणि ते विराट रूपामध्ये कृष्ण कुठे आहेत हे पाहायचं. समजा साखरेमध्ये कृष्ण कुठे आहेत? साखर आहे, दिसायला तशीच आहे, पण त्यातला जो गोडपणा आहे तो काढून ठेवा, काढून बाजूला ठेवायचा आणि साखर खायला द्यायची. मी खा, साखर आहे. तो म्हटलं, अहो, ही दिसायला साखर, साखर नाही आहे ही. पण त्या साखरेला काळी करून एखाद्याला खायला द्या, पण गोडपणा त्यात तसाच ठेवा. तो म्हणेल, काळी आहे पण साखर आहे. का? कारण कृष्णाची जी विभूती आहे ना, चव त्या साखरेमध्ये आहे. मग ज्याला आपण साखर खातो, गुळ खातो, पाणी पितो, ते आपल्याला समजायचं, अरे ही जी चव आहे ना, ही भगवंतांची विभूती आहे ना, कृष्ण भावना. आपण भगवंतांशी सदैव संग करू असा एक क्षण सांगा की आपण भगवंतांशी संग करत नाही. फक्त प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला त्याचा अनुभव नाही आहे, त्याची अनुभूती नाही आहे. हे कधी येईल? ज्यावेळेला आपण शास्त्रांचं श्रवण करू. म्हणून अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जर माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचा असेल तर ऐक. मग विचार करा, किती सोपं आहे भगवंताशी संबंध प्रस्थापित करणं, आहे ना सोपं. विराट रूपाशी आपण संघ करतोय, त्याचा अनुभव करतोय. मग विराट रूपाला पाहायचं आणि तिथं ओळखायचं कृष्ण कुठे आहे, झाला ना संघ आपला. म्हणजे भगवंताशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी दुसरीकडे जायची गरजच नाहीये. ही पहिली पायरी. आणि ज्यावेळेला आपण कृष्ण स्मरणामध्ये सदैव राहू, हळूहळू हृदय शुद्ध होईल आणि मग मत्स्य, कुर्म, राम, नरसिंह, वामन, कृष्ण, बलराम या लीला सुद्धा आपल्यासमोर प्रकट होतील. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये पहिलं विराट रूप दिलेलं आहे, भागवतमध्ये पहिलं विराट रूप दिलेलं आहे आणि मग भगवंतांच्या ज्या दिव्य लीला आहेत अंतरंगा शक्तीवर त्या दिलेल्या आहेत. म्हणून आपण पहिलं विराट रूप काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि मग आपण हळूहळूहळू आपल्या गुरूंच्याकडून, आचार्यांच्याकडून त्यांच्या अंतरंगा लीला काय त्या समजून घेतल्या पाहिजेत. तर पहिलं आपण भगवंतांशी संबंध या जगात प्रस्थापित करू आणि मग भगवंतांशी संबंध आपण त्या जगामध्ये प्रस्थापित करू शकतो. तर अशा पद्धतीने हे एक विराट रूप आहे. तर थोडक्यात परमपूज्य हलदर स्वामी महाराज म्हणतात की एखादी गोष्ट समजून घेणं आणि समजवून सांगणं फार सोपं आहे. हे ज्यावेळेला मी ऐकलं त्यावेळेला मी पाणी पिताना मी विचार करत होतो की हा चव, तर कित्येक वेळेला ते सक्सेसफुल झालं, कित्येक वेळा आपण विसरून सुद्धा गेलो की अरे हे कृष्ण आहेत म्हणून चव. तर हे बोलायला सोपं आहे, करण्यासाठी फार कठीण आहे. एवढं सोपं नाही म्हणजे मी बोललो तुम्हाला अरे हा प्रभूजी वाटतं सगळीकडचा अनुभव करतात, तसं नाही आहे. तर कठीण आहे म्हणजे समजून घेणं आणि समजवून सांगणं हे फार सोपं आहे, पण ते जीवनामध्ये पालन करणं फार कठीण आहे, खूप कठीण आहे. हे कधी होऊ शकतं? निरंतर त्या गोष्टीचा जे आपण ध्यास घेऊ ना, ध्यास, त्यावेळेस होऊ शकतं. आणि जोपर्यंत हा ध्यास आपण घेत नाही की हा मला भगवान श्रीकृष्णाच्या विराट रूपाची जी लीला आहे ना, त्या लीलेमध्ये मला सहभागी व्हायचं आहे. मग पाणी पिताना, सूर्यप्रकाशाचा अनुभव करताना, चंद्रप्रकाशाचा अनुभव करताना, प्रत्येक गोष्टीचा, स्वादिष्ट भोजन घेताना, कशाचाही त्या गोष्टीची संग करत असताना जर आपल्याला स्मरण झाले की ही भगवंतांची विभूती आहे, ही भगवंतांची विभूती आहे, ही भगवंतांची विभूती आहे, असं ज्यावेळेला स्मरण करू ना, त्यावेळेला निश्चित आपण भगवान श्रीकृष्णाची संबंध प्रस्थापित करू शकतो. तर अनुभूती कधी येऊ शकते याला एक अट आहे, ती म्हणजे काय? हे वाक्य ऐकलं तुम्ही म्हणाल अर संपलो. कारण मी अनुभव करतोय की हे सोपं नाही आहे. हे ज्ञान ऐकणं, त्याला समजून घेणं, समजवून सांगणं हे फार सोपं आहे. थोडक्यात ही रजोगुणी क्रिया सुद्धा असू शकते. रजोगुण म्हणजे बुद्धी तेज असते ना, रजोगुणाचं प्रकटीकरण आहे. एखाद्याला त्याची तीव्र बुद्धी असते, समजून घेतो, समजून सांगू शकतो. पण जोपर्यंत व्यक्ती सत्वगुणामध्ये स्थित होत नाही तोपर्यंत त्याला या जगाचं जे स्वरूप आहे, जसं आहे तसं, त्याला विद्या पोटेन्सी म्हणतात. विद्या पोटेन्सी म्हणजे एक आहे विद्या, दुसरे अविद्या. सत्वगुण जर सोडला तर बाकी सगळं रजोतमगुण म्हणजे काय? अविद्याच आहे. जे दिसतं ते नसतं आणि जे पाहतो त्याच्या उलटं असतं. आणि म्हणून आपण जे काय विचार करतो सगळं उलटाच विचार करतो. पण जे सत्वगुणी पोटेन्सी आहे त्याला विद्या पोटेन्सी म्हणजे ज्याला व्यक्ती ना सत्वगुणामध्ये स्थित होतो ना, त्याला जसं आहे तसं दिसतं. म्हणून श्री रूप गोस्वामी उपदेशामध्ये म्हणतात की साधकानं पहिलं सत्वगुणावर प्रगती करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तो सत्वगुणापर्यंत प्रगती करत नाही ना, तोपर्यंत त्याच्यासाठी ज्ञान म्हणजे काय? त्याच्या बुद्धीची मशाज आहे फक्त. ऐकलं ऐकलं, समजलं. जीवनात पालन करायला गेलं की आओ जमनाओ. काय जमना? कारण समजणं झाले. का समजना? रजोन तमोगुण आहे. तमोगुण म्हणजे जडत्व आणि रजोगुण म्हणजे काय? रजोगुण म्हणजे अशी सक्रियता की कळालेलं काहीच नसतं, जे कळालेलं सगळं उलटं असतं. त्यामुळे जे काय करतो ते उलटच करतो. तर म्हणून हे सगळं जे शास्त्र आहे ना, हे सगळं शास्त्र म्हणून का म्हणलेलं आहे की एका ऋषीच्या आधिपत्याखाली राहून आपल्याला समजून घेतलं पाहिजे. का गुरु, भगवंत आणि जीवाच्या मध्ये गुरु का येतात? कारण गुरु हे दिव्य सत्वामध्ये स्थित आहेत, त्यांनी ते जाणलेलं आहे. आणि त्यांच्या आज्ञेचं जेव्हा आपण पालन करतो ना, त्यावेळेला समजतं. तर म्हणून हे आपल्याच्याने शक्य नाही, हे जे सगळे विभूती आहेत ना, हे आपल्याच्याने शक्य नाही. पहिला प्रयत्न केला पाहिजे की मी स्वतःला सत्वगुणापर्यंत कधी आणू शकतो, तरच ती विद्या पोटेन्सी जसं आहे तसं जग मला दिसेल. प्रत्येक ठिकाणी पाणी पिताना, प्रसाद घेताना, झोपताना, खाताना, जसं म्हणजे खाईते सुईते म्हणलं जातं ना, झोपताना, खाताना, उठताना, बसताना आपल्याला स्मरण व्हायला पाहिजे. त्याच वेळेला होईल जेव्हा आपण स्वतःला सत्वगुणापर्यंत प्रगती करू त्यावेळेला. म्हणून आता प्रयास काय पाहिजे? आता प्रयत्न हा पाहिजे की कोणती अशी गोष्ट आहे की जी मला सत्वगुणापर्यंत नेऊ शकते. तर ती आहे की आचार्यांनी किंवा गुरुनी आपल्याला जे काही इन्स्ट्रक्शन दिलेलं ना, श्री रूप गोस्वामी प्रभुपाद त्या उपदेशामृतच्या त्या उपदघातमध्ये, इंट्रोडक्शनमध्ये सुरुवातीलाच लिहितात की श्री रूप गोस्वामींनी जे काही उपदेश आपल्याला दिलेले आहेत, हे सर्व उपदेश आपल्याला सत्वगुणापर्यंत प्रगती करण्यासाठी दिलेले आहे. ज्यावेळेला साधक सत्वगुणापर्यंत उन्नत होतो, त्याची पुढची प्रगती कशी करायची, त्याचा त्याला उलगडा आपोआप होईल. तर म्हणून हे ज्ञान मी तुम्हाला सांगेल, मी सुद्धा प्रयत्न करतोय, पण कठीण जाते भगवंतांना रिलेट करणं ह्या जगामध्ये. सगळ्या वस्तूचा मस्त उपयोग करायचा चाललेला आहे, पण भगवंतांना रिलेट करणं खूप कठीण जाते. का कठीण जाते? कारण सत्वगुण नाही आहे. तर माझी तुमच्या चरणी आणि विशेष करून श्री ईश्वरपुरूंच्या चरणी हीच विनंती आहे, आणि तुमच्यासारख्या वैष्णवांच्या समोर सुद्धा हीच विनंती आहे की लवकरात लवकर ह्या गुणातून मुक्त होऊन तदा रजस्तमो भावो कामलोभादयशे चेत येते अनाविदम स्थितम सत्वे प्रसिद्धती, की लवकरात लवकर ह्या दोन गुणांच्या मात करून सत्वगुणापर्यंत थोडीशी प्रगत होईल. सत्वगुणाच्या जवळ भक्ती आहे, सत्वगुण म्हणजे भक्ती नव्हे पण सत्वगुणाच्या जवळ भक्ती आहे. आपल्याला ॲटलिस्ट कळेल तरी काय आहे ते, जसं आहे तसं सत्वगुणामध्ये दिसतं तर मी प्रगती करेन. म्हणून श्री ईश्वरपुरूंच्या चरणी आणि तुमच्या सर्व भक्तांच्या चरणी हीच विनंती करून मी आज इथं हे जे विराट रूप आहे बुद्धीच्या स्तरावर जे समजून घेतलं तेच तुमच्यासमोर प्रकट केलं आणि मनाच्या स्तरावर ते उमजण्यासाठी तुमच्या सर्व भक्तांची कृपा मला हवी. हरे कृष्ण, जय श्रील प्रभुपाद की जय. कुणाचं काही प्रश्न आहे का, काही टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता. ग्रंथ श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.